नमस्कार, रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आरजे उद्धव आजच्या विशेष सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, विशेष सत्र या कार्यक्रमात आपण आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व जाणून घेत असतो. आज 7 जून म्हणजेच जागतिक अन्न सुरक्षा दिवस याविषयीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मी आरजे उद्धव आपल्याला आज जागतिक अन्न सुरक्षा दिवसाविषयीची माहिती देत आहे. मित्रांनो, अन्न हा आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. माणसाला 3 वस्तूंची गरज असते जगण्यासाठी, जसे की अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यापैकी अन्न ही सर्वात प्रथम गरज आहे असं मानण्यात आलेलं आहे आणि ती लागतेसुद्धा. ती नसेल तर जगणं हे मुश्किल होतं. म्हणून आपण आज जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अन्नाला आपण परब्रह्माचा दर्जा देत असतो, कारण आज आपण जी काही मेहनत आणि कष्ट करतो आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठीच ना, शेवटी पुरेसे आणि दर्जेदार अन्न प्राप्त होण्यासाठीच आपण कष्ट करत असतो. पण आज जागोजागी ह्याच अन्नामुळे अनेक लोक आजारांना बळी पडत आहे, विषबाधेचे शिकार होत आहे. याला कारण आहे जागोजागी अन्नामध्ये होत असलेला भेसळी, हेच आपल्याकडून केले जाणारे दूषित आणि खराब अन्नाचं सेवन. आणि ह्याच दूषित अन्नाविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी जगभरात आणि जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्राच्या अन्न कृषी संघटनेकडून दरवर्षी एक खास दिवस साजरा केला जातो, ज्याचे नाव आहे जागतिक अन्न सुरक्षा दिवस. आज आपण ह्या अन्न सुरक्षा दिवसाविषयीची माहिती बघणार आहोत. तर हा कधी साजरा केला जातो? तर जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जात असतो. कारण जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्याचे मूळ उद्दिष्ट काय आहे हा प्रश्न आपल्याला पडत असेल. कारण अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या 3 अत्यंत मूलभूत गरजा, या तिघांशिवाय आपण जगूच शकत नाही. आणि या तिघेही गरजांमध्ये आपली सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे चांगले आणि पौष्टिक अन्न. कारण आपण एक वेळ एकच कपडा महिनाभर घालू शकतो, झोपडीत राहून दिवस थकवू शकतो, पण विना अन्नाचे आपण राहू शकत नाही. 2-3 दिवस जरी आपण अन्न खाल्ले नाही तर आपल्या शरीराची ऊर्जा नाहीशी होते. आणि काही जण तर उपासमारीने, तर काही जण खराब अन्न खाल्ल्याने विषबाधा होऊन मृत्यू देखील पावतात, हे आपण ऐकले आणि पाहिले देखील असेल. यावरून आपणास कळून येते की पोटाला पुरेसे अन्न मिळणे हे देखील पौष्टिक आणि चांगले अन्न मिळणे आपल्याला जिवंत राहण्यासाठी किती गरजेचं आहे. म्हणून जगाला अन्नाच्या सुरक्षेचे महत्त्व कळावे या आणि जनतेने दूषित आहाराचं सेवन करू नये यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि जागतिक अन्न सुरक्षा संघटनेचे असे म्हणणे आहे की आज दरवर्षी लोकांच्या संख्येत वाढ होत आहे आणि दूषित अन्न, खराब अन्नाचे सेवन केल्याने अन्न आणि विषबाधा होऊन आपले ते प्राण गमवत आहे. याचसाठी संपूर्ण जगामध्ये अन्नाच्या सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक पातळीवर जाऊन जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करणं हा महत्त्वाचा ठरतो. जगभरात जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी कशा पद्धतीने साजरा होतो? तर जागतिक आरोग्य संघटनेकडून म्हणजेच WHO आणि संयुक्त राष्ट्राचे अन्न आणि कृषी संघटना FAO चे सदस्य असलेले इतर देश, संस्था इत्यादींच्या सहकार्याने दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस संयुक्तपणे साजरा केला जात असतो. या दिवशी अन्नाच्या सुरक्षेबाबत जनतेमध्ये जागृती देखील केली जाते आणि अन्नाच्या सुरक्षेविषयी सजगता निर्माण केली जाते. जर आपल्याला आपले आरोग्य उत्तम ठेवायचं असेल, निरोगी राहायचं असेल, तर त्यासाठी आपण उत्तम दर्जेदार आणि पौष्टिक अन्नाचं सेवन करणे किती गरजेचं आहे हे या दिवशी लोकांना सांगितलं जातं. खराब आणि दूषित अन्नाचे सेवन केल्याने आपल्याला आरोग्याचे किती नुकसान होतं, आपल्याला कसे अलग अलग आजार होतात, जडतात, हे लोकांना सांगितलं जातं. बाहेरील खाद्यपदार्थ खरेदी करताना कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी? आपण जो खाद्यपदार्थ खरेदी करतो आहे त्याची गुणवत्ता, दर्जा कसा आहे, तो खाद्यपदार्थ पौष्टिक आहे की नाही हे आधी आपण बघायला हवे. पॅकेट बंद असल्यामुळे कुठलाही पदार्थ, खाद्यपदार्थ खाताना, खरेदी करताना आधी त्याची एक्सपायरी डेट, क्वालिटी, तो खाद्यपदार्थ कुठल्या कंपनीचा आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे, हे एकदा तरी आपण चेक करून घ्यायला हवे. जागतिक अन्न सुरक्षा दिवसाविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजे, अन्न सुरक्षा दिवस हा कधीपासून साजरा केला जाऊ लागला? संयुक्त राष्ट्र महासभेच्या अन्न आणि कृषी संघटनेद्वारे 2018 हा दिवस साजरा केला जाऊ लागला होता. पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा कधी झाला? तर पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिवस 2019 साजरा करण्यात आला. 2021 जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची थीम योजना काय होती बरं? 2021 जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची थीम होती निरोगी उद्यासाठी आजचे सुरक्षित अन्न, म्हणजे हेल्दी टुमारो टुडे सेफ फूड ही होती. आज 2022 जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची थीम काय असेल बरं? तर 2000 जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची थीम म्हणजे सुरक्षित अन्न आणि चांगले आरोग्य, सेफ फूड बेटर हेल्थ ही आहे. जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे महत्त्व काय? या दिवशी अन्नाच्या सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून दिले जातं, अन्न सुरक्षेविषयी जनजागृती केली जाते, दूषित आणि खराब अन्न खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात हे लोकांना समजवून सांगितलं जातं. FAO फुल फॉर्म काय होतो? FAO फुल फॉर्म फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असा होतो. FAO काय आहे? संयुक्त राष्ट्राची अन्न आणि कृषी संघटना म्हणजेच FAO ही राष्ट्रीय संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे जी खाद्य पोषण आणि अन्न सुरक्षेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जात असलेल्या सर्व प्रयत्नांचे नेतृत्व करत असते. FSSAIचा फुल फॉर्म काय आणि त्याचा मिनिंग काय आहे, अर्थ काय आहे आपण बघूया. FSSAIचा फुल फॉर्म म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया असा होतो. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ही भारतीय सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापित करण्यात आलेली एक वैज्ञानिक संस्था म्हणून देखील ओळखले जाते. FSSAIची स्थापना ही अन्न सुरक्षा आणि मानके 2006 अंतर्गत करण्यात आली होती. FSSAIची निर्मिती का करण्यात आली बरं? FSSAIची निर्मिती अन्नांच्या वस्तूसाठी विज्ञान आधारित मानके तयार करायला लावण्यात आली आणि याचसोबत FSAIच्या स्थापनेचे अजून एक उद्दिष्ट आहे, ते म्हणजे मानवी वापरासाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करणे. याचबरोबर सर्व अन्न पदार्थांचे उत्पादन, साठवण, वितरण, विक्री आणि आयात यांचे नियमन करण्याचे काम देखील FSSAI स्वतः करते. सर्व नागरिकांना पुरेसे आणि वेळेवर आणि सर्व काळ म्हणजेच 12 महिने चांगल्या दर्जाचे अन्न मिळणे आणि सुरक्षा अन्न सुरक्षा असे ढोबळ मानाने म्हणता येणारे असे अन्न मिळणे आणि प्रत्येकाचा मूलभूत मानवी अधिकार आहे. सर्व लोकांना पुरेशा प्रमाणात अन्नाची गरज असताना वाजवी किमतीला अन्न मिळणं यालाच अन्न सुरक्षा असं म्हटलं जातं. आणि जागतिक स्तरावर विविध परिषदांमध्ये अन्न सुरक्षितेची व्याख्या संकल्पना मांडण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न कृषी संघटनेच्या मते सर्व जनतेला क्रियाशील व सशक्त आयुष्याकरता आहारविषयक गरजा पूर्ती व अन्न प्राधान्यक्रम भागवण्यासाठी सदा सर्व काळ पुढे सुरक्षित व सकस अन्न प्रत्यक्ष व आर्थिक दृष्ट्या सुसाध्य करणे हे अन्न सुरक्षेचे लक्षण आहे. जागतिक विकास अहवालानुसार आरोग्य संपन्न आणि सक्रिय जीवनासाठी सर्वांना सर्व काळासाठी अन्नाची उपलब्धता असणे म्हणजे अन्न सुरक्षा. स्टॅझंट यांच्या मते दीर्घ कालखंडासाठी जगातील राष्ट्रातील सर्व जनतेला सर्व कालखंडात खात्रीशीर आणि सकस अन्नधान्याचा पुरवठा उपलब्ध करून देण्याची हमी म्हणजे अन्न सुरक्षा होय. अन्न सुरक्षा या संकल्पनेत देशातील जनतेला सर्व कालखंडातून मूलभूत आणि सकस अन्नधान्याची उपलब्धता करून देणे आवश्यक असते. सामाजिकदृष्ट्या मान्य मार्गांनी असे अन्न मिळवण्यासाठी लोकांमध्ये क्षमता असणे व त्यांच्यात क्रयशक्ती निर्माण करणे हे देखील गरजेचे असते. वाढत्या क्रयशक्तीबरोबरच अन्नधान्याची खरेदी वाढवू शकतो, म्हणजे वाढत्या अन्नधान्याचा विचार गुणात्मक संख्यात्मक दृष्टिकोनातून होणे अगदी गरजेचे आहे. दुष्काळ आणि भूकबळी या दोन्ही बाबींच्यामुळे अन्न सुरक्षितेत आहे आणि अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यामध्ये दुष्काळामध्ये अनेक लोकांचे भूकबळी पडतात याचे कारण अन्नधान्याची कमतरता असते असे नाही, तर जनतेकडे ते खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसते. अन्न सुरक्षा ही तात्पुरता अथवा गंभीर मूलगामी असू शकते, त्यामुळे त्यावरील उपाययोजना तिच्या स्वरूपावरून ठरवावी लागते. जगामध्ये दारिद्र्यामुळे होणारे 25 कोटी लोक भुकेले असून अनिश्चित उत्पन्नामुळे 200 कोटी लोकांना अन्न सुरक्षा नाही. तसेच पुरेसे व सकस अन्न अभावी जगामध्ये सुमारे रोज 17,000 आणि दरवर्षी सुमारे 60 लाख बालके मरण पावतात. अन्नासाठी जगभरात निदर्शने, दंगे, आंदोलने होत असतात, जसे की आपण बघितले आहे इटली आणि मेक्सिको या ठिकाणी आंदोलनं झाले होते. भारताला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरकारने अन्नधान्याची समस्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना केला. 1947 अन्नधान्य धोरण समिती नेमली. 1991 नंतर आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून अन्नधान्याच्या बाबतीत परकीय देशांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला. पुढे हरित क्रांती या माध्यमातून अलीकडच्या काळात देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. भारताला लोकसंख्येच्या वाढीबरोबर अन्नधान्याचा पुरवठा वाढवणे शक्य झाले आणि राष्ट्रीय पातळीवर अन्नधान्यात स्वयंपूर्णताही प्राप्त केली. मात्र कौटुंबिक पातळीवर भारत अपयशी ठरल्याचं दिसतं, कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर सातत्याने वाढत असला तरी कुपोषणाचा दरही अधिक आहे. दारिद्र्याची व्यापकता जास्त असल्यामुळे बहुतांश लोकांना अन्न समस्येला सामोरं जावं लागत असतं आणि भारताची भुकेची समस्या प्रचंड असून 2017 जागतिक भूक निर्देशांक यामध्ये भारताचा 119 देशांमध्ये 100वा क्रमांक आहे. आशियातील बांगलादेश वगळता सर्व देशांमध्ये भारत हा भुकेच्या समस्येसंदर्भात वरच्या क्रमांकावर आहे. पुरेसे अन्न न मिळाल्याने श्रमशक्ती व त्यांचा उत्पन्नात घट होते. अन्नासाठी प्राधान्यक्रम दिला जात असल्याने शिक्षण, आरोग्य, बचत या गोष्टींसाठी उत्पन्न शिल्लक राहत नाही आणि परिणामी गरिबी दूर होण्यास अडथळे येतात. देशाच्या आर्थिक विकासात देखील देशातील नागरिकांना स्वस्त दराने पुरेसे अन्न देण्याची आवश्यकता आहे. भारतीय अन्न सुरक्षेचे स्वरूपात्मक, परिणामात्मक आणि आर्थिक असे आहे. भारतातील अन्नधान्यात पौष्टिक आहाराची कमतरता आहे. जागतिक पोषण विशेषज्ञानुसार संतुलित आहारातून एक व्यक्तीला 3000 कॅलरींची आवश्यकता असते, मात्र भारतीयांच्या आहारात फक्त 2000 कॅलरींचा समावेश असल्याचे दिसते. मुळात भारतीय जनतेची क्रयशक्ती कमी असल्यामुळे त्यांना पोषक आहार मिळत नाही. याशिवाय देशातील सातत्याने विशेषतः 2008 नंतरच्या भाववाढीमुळे वाढलेल्या किमतीत अन्नधान्य खरेदी करणे कठीण होत आहे. भारतामधील मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड, गुजरात ही राज्ये अन्न सुरक्षेपासून आजही बरीच दूर आहे. देशातील 20 कोटी लोकसंख्या आजही अर्धपोटी असून अल्पपोषण, अल्पता या समस्यांनी ती ग्रस्त आहे. परिणामी पोषण सुरक्षेपासून देश अद्यापही बराच दूर आहे. 4 जून 2009 रोजी केंद्रीय ग्राहक गतिविधी, अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याबाबत संकल्पनात्मक टिप्पणी तयार करून जाहीर केले होते. त्यानंतर 2013 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यास मान्यता मिळाली. भारतीय जनतेसाठी अन्न सुरक्षा प्रदान करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे या कायद्याच्या तरतुदीनुसार देशातील कुटुंबाचे 2 वर्गात वर्गीकरण केले आहे. 1 दारिद्र्य रेषेखाली प्राधान्य कुटुंब आणि 2 म्हणजे दारिद्र्य रेषेवरील सर्वसाधारण कुटुंब. अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत ग्रामीण वसाहतीतील 75% व नागरी वसाहतीतील 50% लोकसंख्येचा समावेश आहे. या कायद्यान्वये देशात प्राधान्य कुटुंबात प्रति व्यक्ती 7 किलोग्राम गहू, तांदूळ प्रत्येकी अनुक्रमे 2 किंवा 3 रुपये प्रति किलोने दराने, तर सर्वसाधारण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा 3 किलोग्राम गहू, तांदूळ निर्धारित किमतीच्या निम्म्या किमतीला सरकारी स्वस्त धान्य दुकानातून दिले जातं. तसेच गर्भवती महिला व 14 वर्षाखालील मुलामुलींना पोषक आहार, कुपोषित मुलामुलींसाठी उच्च पोषण मूल्य आहार दिला जातो. या कायद्यामुळे देशातील सुमारे 64% लोकसंख्येला स्वस्त धान्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. भारतीय नागरिकांना उत्तम दर्जात्मक अन्न मिळवण्यासाठी तसेच अन्न सुरक्षा योजना यशस्वी करण्यासाठी सरकारला भारतीय शेतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे. यामध्ये सिंचनाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ, स्वस्त कृषी आदानांचा पुरवठा, विजेचा अखंडित पुरवठा, अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांचा जास्त वापर, अन्नधान्याचा दरडोई उपलब्धता, शेतमालाला योग्य किमतीवरील सर्व बाबींवर देखरेख करणारी कार्यक्षम यंत्रणा वाढवणे, अन्नधान्य साठवणुकीच्या गोदामांची उपलब्धता, सार्वजनिक वितरण प्रणाली कार्यक्षम करणे, भाववाढीवर नियंत्रण, अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत विभागीय विषमता कमी करणे इत्यादी गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता तर आहेच. केवळ मानवाच्या जगण्याचा विचार केला तर यातील अन्न ही सर्वात मुख्य आवश्यकता आहे. मानवी शरीराचे भरण पोषण अन्नामुळे होते. वेद उपनिषदांमध्ये अन्नाचा उल्लेख सापडतो. आपण त्याची माहिती देखील बघू. शेतातील पिकाचे कणीस म्हणजे सस्य तूस उपयुक्त असते आणि ते धान्य तूस काढल्यावर त्याला आम म्हणतात, तर ते शिजवले असता त्याला अन्न असे म्हटलं जातं. ज्या द्रव्यांची चव आणि वास चांगला असून जे दिसायला आकर्षक आहे आणि जे योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात खाल्ले असता पचन आणि शोषण झाल्यावर शरीराच्या पेशींची झालेली झीज भरून काढू शकतील, नवीन शरीर घटक निर्माण करू शकतात, शरीराला लागणारी शक्ती उत्पन्न करतात आणि मनाला तृप्ती आणि आनंद देतात, अशा द्रव्यांना अन्न असं म्हटलं जातं. मन हे अन्नाचे बनते. हे धातू इंद्रिये बल, तेज, संतोष, प्रतिभा आणि आरोग्य देते. अन्न हे जीवन आणि शरीराचा प्राण देखील आहे. साधना करण्यासाठी शरीर हेच खरे महत्त्वाचे साधन आणि अशा शरीराच्या धारणेसाठी अन्न अत्यंत आवश्यक असते. मानवी शरीराला प्रत्येक क्रियेसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. चालणे, बोलणे, श्वासोच्छवास, अन्नपचन, हृदयगती, विचार करणे इत्यादी जीवनावश्यक क्रियांसाठी लागणारी ऊर्जा आपल्याला अन्नापासून मिळत असते. हिंदू संस्कृतीमध्ये अन्नाचे फार महत्त्व प्राचीन काळापासून आपल्याला दिसते. अन्नाविषयी वेदांत सर्व ठिकाणी प्रार्थना केलेली आढळते. हिंदूंची अन्नाविषयकची भावना या ठिकाणी व्यक्त होते. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात अन्नस्तुती नावाचे स्तोत्र आहे. या स्तोत्रात अन्न हे सुख देणारे, सुख निर्माण करणारे, द्वेषरहित आणि अद्वितीय मित्र असते, असे अन्नाचे महत्त्व देखील सांगितले आहे. वेदकाळामध्ये तर सातू या धान्यावर विशेष भर होता. दही, तूप आणि मध हे पदार्थही अन्न अनपरम अन्न म्हणून सांगितलेले आहेत. प्रत्येक मनुष्य हा ईश्वराचा अंश असतो. ईश्वरामध्ये केवळ वायुतत्व नसते तर सर्व तत्वे विलीन असतात. म्हणून प्रत्येक जीवाला ती तत्वे विलीन होण्यासाठी ईश्वराने अन्नाला माध्यम केले आहे. ही तत्व सर्व जीवनाच्या जीवाच्या साधनेसाठी पोषक ठरतात. म्हणून अन्नाची निंदा करू नये आणि अन्न टाकू नये हे व्रतच करावे. मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे शेती करणे. शेती करून निर्माण झालेले धान्य उदरनिर्वाहासाठी वापरण्यात येते. अन्न संचय ही मानवाची प्राथमिक संपत्ती मानली गेली. धान्य निर्माण करणे, त्याचे रक्षण करणे व ते मिळवण्याची पुढे सोय करणे या अन्नधान्याविषयक चक्रातून काही सण उत्सव यांची निर्मिती झाली. त्यातूनच अन्नाचे महत्त्व गायले जाऊ लागले. आजही काही उत्सवातून अन्नाचे महत्त्व सांगितले जाते. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धन पूजेत केले होते. तेव्हापासून वज्रमंडलात अन्नकूटाचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी देवापुढे मिठाईच्या पदार्थांची रास उभारली जाते. या दिवशी राजस्थानमधील नाथद्वार काशी येथील श्री अन्नपूर्णा देवीचे देऊळ या ठिकाणी भाताचे डोंगर रचतात. तर राजस्थानमधील उदयपूरमध्ये ती मिरवणूक काढली जाते. तसेच हत्तींची साठ मारी दाखवली जाते आणि अग्निक्रीडाही केली जाते. मित्रांनो, ही होती आजच्या विशेष सत्र या कार्यक्रमातील 7 जून म्हणजे जागतिक अन्न सुरक्षा दिवस या दिवसाची माहिती. अशीच माहिती पुढील विशेष सत्रात आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC ग्रुप स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.